युहानकृष वर्तमान अध्याय 20 रिकामी कबर। आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारात असताना मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि कबरेपासून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले। यास्तव शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यास म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही। यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य निघून कबरेकडे जावयास निघाले। तेव्हा ते दोघे बरोबर धावले। तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे धावून कबरेजवळ पोहोचला आणि ओनवून त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, परंतु तो आत गेला नाही। मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर निराळा एकीकडे गुंढाळून पडलेला आहे असे त्याने पाहिले। तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला। त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख तोपर्यंत ते समजले नव्हते। येशू मरियेला दर्शन देतो तेव्हा ते शिष्य परत आपल्या घरी गेले। इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओनवून कबरेत पाहिले। तो जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उषाजवळ व एक पायथ्याजवळ असे बसलेले तिने पाहिले। ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यास म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही। असे बोलून ती पाठमोरी फिरली। तो तिने येशूला उभे राहिलेले पाहिले, परंतु तो येशू आहे असे तिला समजले नाही। येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले आहेस तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन। येशूने तिला म्हटले, मरिये। ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी। येशूने तिला म्हटले, मला शिव नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या भावांच्याकडे जाऊन त्यास सांग, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो। मरिया मग्दलीयेने जाऊन मी प्रभूला पाहिले व त्याने मला या गोष्टी सांगितल्या हे वर्तमान शिष्यास कळविले। येशू प्रेषितांना दर्शन देतो त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर जेथे शिष्य होते तेथील दारे येशू प्रेषितांना दर्शन देतो। यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो, असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यास दाखविली। तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद वाटला। येशू पुन्हा त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो, जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हास पाठवितो, असे बोलून त्याने त्याजवर फुंकर टाकली आणि त्यास म्हटले, पवित्र आत्मा घ्या, ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही राखिता ती राखलेली आहे। येशू थोमाला दर्शन देतो येशू आला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदू म्हटला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता। यास्तव दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले, तरी त्याने त्यास म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचा वन पाहिल्यावाचून, खिळ्यांच्या वनात आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही। मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा आत असून त्याच्याबरोबर थोमा होता। तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो। नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे करून माझे हात पहा, आणि आपला हात इकडे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास धरणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास धरला आहे. पाहिल्यावाचून विश्वास धरणारे ते धन्य. या शुभवर्तमानाचा हेतू, या शुभवर्तमानाचा हेतू. या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ दुसरीही चिन्हे येशूने आपल्या शिष्यादेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नामाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही वर्णिली आहेत.